चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांनी कारखान्यांकडून थकबाकीच्या बदल्यात खरेदी केली 5 करोडची साखर। इकबालपूर साखर कारखाना या आठवड्यात 17 फेब्रुवारी पर्यंतचे पैसे भागवणार आहे। तिथंच शेतकऱ्यांनी कारखान्याकडून आतापर्यंत 5 करोडची साखर खरेदी केली आहे। ऊस थकबाकीबाबत शेतकरी प्रशासनावर सातत्यानं दबाव निर्माण करत आहेत। ऊस आयुक्त स्तरावरूनही अनेकदा याबाबत साखर कारखान्याला नोटीस देण्यात आली आहे। दरम्यान इकबालपूर साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना ऊस बिलाऐवजी 5 करोडची साखर विकली आहे। सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं की यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे त्यांना ही सुविधा देण्यात येत आहे। कारखान्याकडून या आठवड्या अखेरपर्यंत 7 दिवसांचे पैसे भागवले जातील। तसंच शेतकऱ्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पुरवठा केला गेलेल्या ऊसाचे पैसे मिळतील।